नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी स्नेहा नायक तुमका प्रादेशिक खबरो दिता। मुखेल खबरो। केरळात वायनाडात दोंगर कोसळे उपरांत केंद्र सरकारान अस्तंत घाट पर्यावरण संवेदनशील वाठाराचो मसुदो उक्तो केला। ह्या मसुद्यात गोयातल्या 108 गावांचो आसपाव आसा। ऑनलाईन पद्धतीन पैशांची फटवणूक करपाच्या प्रकरणांनी वाढ झाल्ल्यान लोकांनी सादूर रावचे असो उलो सायबर गुन्हा विभागाचे पोलीस अधीक्षक राहुल गुप्ता हांणी पत्रकार परिषदेतल्यान मारला। फाटल्या म्हयन्या सावन सेगीत पडपी पावसाक लागून साश्टी तालुक्यात व्हड प्रमाणात घरां कोसळपाच्यो घडणुको घडिल्ल्यान 131 जाणांनी सरकाराकडेन लुकसाण भरपाई खातीर अर्ज केल्यात। आयज देशासयत गोयातूय 14व्या अवयवदान दिसा निमतान वेगवेगळ्यो कार्यावळी आयोजित केल्ल्यो। आता पुराय खबरो। केरळात वायनाडात दोंगर कोसळ्या उपरांत केंद्र सरकारान अस्तंत घाट पर्यावरण संवेदनशील वाठाराचो मसुदो उक्तो केला। ह्या मसुद्यात गोयातल्या 108 गावांचो आसपाव आसा। हातूंत 64 गांव उत्तरेतले जाल्यार 44 दक्षिण गोयातल्या गावांचो आसपाव आसा। जाल्यार केरळ, महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक आनी तामिळनाडू ह्या राज्यांतलो संबंधित संवेदनशील वाठाराचो ह्या मसुद्यात आसपाव आसा। हो मसुदो सर्वसामान्यांखातीर केंद्रीय पर्यावरण आनी हवामान मंत्रालयान उक्तो केला। लोकांकडल्यान सुचोवण्यो वा हरकती घेवपा खातीर 60 दिसांची मुजत दिल्या। सायबर गुन्यांवावरवी फटवणूक जाल्ले 6.73 कोटी रुपया जप्त करपाक पुलिशेक येस आयला अशी माहिती सायबर गुन्या विभागाचे पुलीस अधीक्षक राहुल गुप्ता हांणी दिल्या। पणजे घेतिल्ल्या पत्रकार परिषदेत ते उलयताले। ऑनलाईन पद्धतीन पैशांची फटवणूक करपाच्या प्रकारांनी वाढ झाला, ताका लागून लोकांनी सादूर रावपाची गरज आसा अशें ताणी म्हळां। कशा पद्धतीन लोकांकडल्यान पैशे लुट्टात ताची ताणी उदाहरणांय ह्या वेळार दिली। हातूंत तुमचे पार्सल अडकून उरलां, पैशे भरात अशें सांगून लोकांची फटवणूक जाता। तशेंच फिक्स डेपोजीट केल्यार चड व्याज दिवपाची आशा दिवप, रीण दिता म्हूण सांगप, तुमच्या भुरग्याचे अपहरण जाला अशी कारणां दिवन पैशांची फटवणूक करपाच्या प्रकरणांनी वाढ जाल्या अशी माहिती गुप्ता हांणी ह्या वेळार दिली। कोणाची अशी लूट जाल्यार तांणी 1930 ह्या हेल्पलायनीचेर संपर्क करून कागाळ करची। हे शिवाय cybercrime.gov.in ह्या संकेतथळाचेर लेगीत वचून कागाळ करपाचो पर्याय आसा अशें कळीत केला। तशेंच संचार सारथी ह्या संकेतथळाचेर वचून लेगीत कागाळ करपाक मेळटा अशें तांणी कळीत केलें। फाटी 2 वर्सां बंद आशिल्लो वास्को शारांतल्यान मुरगांवां वचपी मुखेल मार्ग येता त्या मंगळारा सावन येरादारी खातीर उक्तो जातलो म्हणपाची माहिती वास्कोचे आमदार दाजी साळकार हांणी दिल्या। वेर्णा ते मुरगांव बंदर मेरेनच्या 4 पदरी मार्गाक जोडपी वास्को शारांतल्यान भायर वचपा खातीर उबारिल्ल्या पुलाचें काम हातांत घेतिल्ल्या कारणान शारांतल्यान मुरगांवां वचपी FL गोम्स मार्गावयली येरादारी बंद करून ती बायपास मार्गातल्यान सुरू केल्ली। तशें जाल्ल्यान वाहनां चलयतल्यांक खूपच अडचण जाताली। आमदार साळकार हांणी आयज संबंधित अधिकाऱ्याकडेन उलोवणी करून हो मार्ग आतां दामोदर सप्तका पयली सुरू करतलो म्हणपाची माहिती दिली। गोवा कोंकणी अकादमी अनन्य ही 6 म्हयन्याळी साहित्य पत्रिका उजवाडायता। कथा, कविता, निबंद, मुलाखत, संशोधन अशा साबार साहित्य प्रकारांचो हे पत्रिकेत आसपाव आसतलो। संशोधन साहित्याक प्राधान्य दितले। अंका खातीर साहित्य वेचपाचो अधिकार संपादक मंडळाकडेन आसतलो। अकादमीन साहित्य धाडपा खातीरचो कार्यकाळ वाडयला। हाचे पयली अकादमीन अर्ज स्विकारपाची तारीख 5 ऑगस्ट 2024 मेरेन दिल्ली, पूण कांय लाभार्थ्यांनी कार्यकाळ वाडोवपाचो मागणी केल्ल्यान हे विशींचो निर्णय अकादमीन घेतला। देखून साहित्य धाडपा खातीरची मुजत वाडोवन 20 ऑगस्ट 2024 मेरेन दवरल्या। देखून इत्सुक लेखकांनी आपले साहित्य gkaanannya@gmail.com हे ईमेलीचेर वा कोंकणी अकादमीच्या कार्यालयात 20 ऑगस्ट 2024 मेरेन धाडचे अशें आवाहन गोवा कोंकणी अकादमीन केला। तशेंच अनन्य अंकात बरोवपी सगळ्या लेखकांनी 100 उतरां भितर आपली वळख साहित्य धाडटना दिवची पडटली अशेंय म्हळां। अनन्य पत्रिकेत संशोधन प्रपत्रां धाडप्यां खातीर खासा नेमावळ तयार केल्या। लेखकांनी नेमावळीत दिल्ल्या नेमाप्रमाण आपलो प्रपत्र धाडचो पडटलो। हेर माहिती खातीर अकादमीच्या फोन क्रमांकाचेर संपर्क साधचो अशें कळीत केला। कारापूर साखळेची नवोदित कवयित्री शिल्पा धनंजय परब हांच्या आयुष्याचे गुपीत ह्या पहिल्या काव्यसंग्रहाचे लोकार्पण आयतारा 4 ऑगस्टाक सकाळी 10 वरांचेर केरी सत्तरीच्या राजेंद्र केरकार हांच्या राबितो घरा एके खाशेली कार्यावळीत जातले. 42 कवितांचो आसपाव आशिल्ल्या ह्या पुस्तकाक गोंय मराठी अकादमीचे सहकार्य लाभला. ही कार्यावळीत मुखेल सोयरे म्हणून राजेंद्र केरकार, अध्यक्ष म्हणून लोकसाहित्याचे अभ्यासक आणि कवयित्री प्राध्यापक पौर्णिमा केरकार हजर रावतली. राघोबा लवू पेडणेकार हे ह्या पुस्तकाचेर भाष्य करतले. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी ऐकतात.
ओ हाय ड्यूड, हाउ आर यू?
बेस्ट यार. स्टँडअप इंडिया जिंदाबाद, स्टार्टअप इंडिया जिंदाबाद. अरे स्टार्टअप इंडियाच्या आधारान बिझनेस सुरू केलो आणि आकाशवाणीचे जाहिरात दिली.
वाव, माका सांग मरे कशी ती.
चल या तर आकाशवाणीचे.
आकाशवाणी पणजी, आल्तीनो पणजी गोय.
फोन नंबर
2224455
2224455.
फाटल्या म्हयन्या सावन सेगीत पडपी पावसाक लागून साश्टी तालुक्यात व्हड प्रमाणात घरां कोसळपाच्यो घडणुको घडल्यात. हे खातीर ह्या तालुक्यातल्यान सुमार 131 जणांनी सरकाराकडेन लुकसाण भरपाये खातीर अर्ज केल्यात. जिल्हो आपत्ती व्यवस्थापन विभागाकडल्यान मेळिल्ले म्हायती प्रमाण एका मडगाव शारात 6 सुवातांचेर घरां कोसळपाच्यो घडणुको घडल्यात आणि पावसाक लागून मातयेच्यो वण्टी फुगिल्ल्यान 4 घरांच्यो वण्टी कोसळ्यो. जाल्यार दोंगराची पालसणां कोसळून एका इमारतीतल्यान 6 फ्लॅटांचे लुकसाण जाले. ते भायर वण्टीचेर झाडां पडून घरां नष्ट जावपाची प्रकरणां आसात. अशे नुकसान जाल्ल्यांक जिल्हो आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेकडल्यान चडात चड 2 लाख रुपया मेरेन बाधित लोकांक मजत मेळटा. सध्या सुमार 131 घरांची दुरुस्ती आणि लुकसाण भरपाय हांचे खातीर साश्टी आपत्ती व्यवस्थापन प्रणालीक अर्ज आयल्यात. हातूंतले कांय अर्ज उपजिल्हो अधिकाऱ्यांचे मान्यताये खातीर धाडल्यात. साश्टी तालुक्यातल्या मडगाव, नावेली, कोलवा, असोळणे, नुवे, वेर्णा, गिरदोली, बाणावली आणि हेर गावातल्यान घर दुरुस्ती खातीर अर्ज आयल्यात अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागातल्या सूत्रांनी दिली. आयज देशासयत गोंयातूय 14व्या अवयवदान दिसा निमतान वेगवेगळ्यो कार्यावळी आयोजित केल्ल्यो. बांबोळेच्या गोंय वैजकी महाविद्यालयात राज्य अवयव आणि उती प्रत्यारोपण संघटनेन गोंय वैजकी महाविद्यालयाच्या जोडपालवान हे निमतान कार्यावळी आयोजित केल्ली. ह्या वेळार भलायकी सचीव आणि आयएएस अधिकारी अरुण कुमार मिश्रा मुखेल सोयरे म्हणून हाजीर आशिल्ले. तशेंच भलायकी सेवा खात्याची संचालक डॉ रुपा नायक, गोंय वैजकी महाविद्यालयाचे डीन डॉ एसएम बांदेकार आणि हेर मानेस ह्या वेळार हाजीर आशिल्ले. निरंकालात शुक्रारा राती उसरा इनासीन आझावेदो हांच्या घरा मुखार मुखेल रस्त्याचे कुशीक आशिल्लो लायटीचो खांबो कोसळ्ळो. जाल्यार शेनवारा सकाळी गणनाथ देवळा मुखार रस्त्याचेर व्हड झाड पडून फोंडे दाबाळ मार्गावेली येरादारी ठप्प जाली. फाटलो 1 म्हयनो वाठारातलो रस्तो उदकापोना गेल्ल्यान लायटीचो खांबो कोसळ्ळ्याचो दुबाव आसा. निरंकाला फाटल्या 1 म्हयन्यासावन रस्तो उदकापोना गेल्ल्यान शुक्रारा राती उसरा रस्त्यार लायटीचो खांबो कोसळ्ळो. हाका लागून वाठारातली लायट गेली. शेनवारा सकाळी थळाव्या लोकांनी वीज खात्याच्या कर्मचाऱ्यांक कळयले उपरांत कर्मचाऱ्यांनी लायटीचो खांबो कुशीक करून येरादारी सुरळीत केली. त्याच वेळार गणनाथ देवळा लागसार रस्त्यार पडिल्ले झाड फोंडे उजो पालोवपी दळाच्या जवानांनी कुशीक केले. मुखेल रस्त्याचेर झाड आणि लायटीचो खांबो पडिल्ल्यान फोंडे दाबाळ मार्गावेली येरादारी आडकून उरली. मांद्रे पंचायतीतल्या दांडोसवाडो वाठारातल्या शेतकारांचे अंदू व्हड प्रमाणात लुकसाण जाला. त्या शेतकारांक योग्य ती लुकसाण भरपाय मेळपाक जाय ते खातीर आमी 8 दिसा आदी मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांचे कडेन चर्चा केल्ली. शेतकारांचे प्रस्न मांडले आणि मुखेलमंत्र्यान बेगीनूच लुकसाण भरपाय दिवपाचे आश्वासन दिला. ते प्रमाण 15 दिसा भितर लुकसाण जाल्ल्या शेतकारांक भरपाय दिवपा खातीर सरकार सगळे यत्न करतले अशें आमदार जी तारोळकार हांणी सांगले. तांणी शेतकारांक भेट दिवन लुकसाण जाल्ल्या शेताची पळोवणी केली. ते उपरांत 15 दिसा भितर शेतकारांक लुकसाण भरपाय दिवपाचे आश्वासन दिले. आरोळकार हांणी उलयतना सांगले, शेतकार खूप मेहनत घेवन शेती करतात. हे खातीर केंद्र सरकार आणि राज्य सरकार शेतीवडीतल्या वेगवेगळ्यो येवजण्यो तांकां दितात. ताचो फायदोय शेतकारांनी घेवचो. परत एक फावट मुखेल खबरो. केरळात वायनाडात दोंगर कोसळे उपरांत केंद्र सरकारान अस्तंत घाट पर्यावरण संवेदनशील वाठाराचो मसुदो उक्तो केला. ह्या मसुद्यात गोंयातल्या 108 गावांचो आसपाव आसा. ऑनलाईन पद्धतीन पैशांची फटवणूक करपाच्या प्रकरणांनी वाढ झाल्यान लोकांनी सादूर रावचे असो उलो सायबर गुन्हेगार विभागाचे पोलीस अधीक्षक राहुल गुप्ता हांणी पत्रकार परिषदेतल्यान मारला. आज देशा सहित गोयातूय 14व्या अवयवदान दिसा निमतान वेगवेगळ्यो कार्यावळी आयोजित केल्ल्यो. इतल्यान प्रादेशिक खबरो हांगा सोंपता.